नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार जननी कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं। व्यापार, सुरक्षा, संरक्षण भागीदारी, आपत्ती व्यवस्थापन, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रात हे करार झाले। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंत्राटदार उद्योजकांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्मची निर्मिती, शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवून देणं इत्यादी निर्णयही घेण्यात आले। बँकांचा कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करावा या प्रमुख मागणीसाठी आज सर्व राष्ट्रीयकृत आणि सार्वजनिक बँकांचे कर्मचारी 1 दिवसाच्या संपावर आहेत। काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीच्या समर्थनासाठी निदर्शनही केली। वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी या आणि इतर मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा नाशिकहून मुंबईकडे निघाला आहे। आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी सरकारची आज मुंबईत चर्चा झाली। या बैठकीत आंदोलकांच्या सर्व मागण्यांवर चर्चा झाली असून सरकार याबद्दल सकारात्मक आहे असं मंत्री गिरीश महाजन यांनी वार्ताहरांना सांगितलं। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 320 अंकांची वाढ झाली आणि तो 81,857 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 127 अंकांची वाढ नोंदवत 25,175 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।